दानियल अध्याय 8। त्यानंतर बेलशेसर राजाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी मी जो दानियल त्या मला प्रथम दृष्टांत झाला। मला दृष्टांतात दिसले ते असे, मी पाहत होतो तेव्हा मी एलाम पारंगणातील शुशन तटबंदीच्या शहरात होतो। मी दृष्टांतात पाहिले तो मी उलय नदीच्या काठी होतो। मी डोळे वर करून पाहिले तो मला माझ्यासमोर दोन शिंग असलेला एडका नदीकाठी उभा असलेला दिसला। त्याचे एक शिंग दुसऱ्यापेक्षा लांब होते, पण लांब शिंगांची वाढ लहानपेक्षा हळूहळू झाली होती आणि ते हळू वाढत आहे। मी पाहिले तो एक एडका पश्चिमेस नंतर उत्तरेस आणि नंतर दक्षिणेस धडक मारत होता। कोणी पशु त्यासमोर उभा राहू शकला नाही, त्याच्या तावडीतून कोणी सोडवण्यास सबळ नव्हता। त्या जे पाहिले ते तो करी आणि तो महान झाला। जसा मी त्याविषयी विचार करत होतो तेव्हा मला एक बकरा पश्चिमेकडून येताना दिसला। तो सर्व पृथ्वी आक्रमून आला, धावताने त्याचे पाय जमिनीला लागत नव्हते। त्या बकऱ्याच्या डोळ्यांना मधोमध एक मोठे शिंग होते। मी नदीकाठी जो एडका पाहिला होता त्याकडे तो बकरा आला आणि तो बकरा पूर्ण शक्तीने त्या एडक्यावर चाल करून आला। मी पाहिले तो बकरा त्या एडक्याजवळ आला, तो एडक्यावर रागे भरून होता आणि त्याने एडक्यास धडक दिली आणि त्याची दोन शिंगे तोडून टाकली। एडका त्याच्यासमोर उभा राहण्यास शक्तीहीन होता। बकऱ्याने त्यास जमिनीवर पाडून तुडवून टाकले। त्याच्या हातून त्या एडक्यास सोडविण्याचे कोणालाही सामर्थ्य नव्हते। मग तो बकरा मोठा झाला, पण तो जेव्हा प्रबळ झाला तेव्हा त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्या जागेवर चार नवीन शिंगे फुटली। ती चारही बाजूस ठळक होती, त्यातल्या एकातून एक लहान शिंग निघाले। मग ते दक्षिणेस पूर्वेस आणि इस्रायलास गौरवी प्रदेशात वाढत गेले। त्याची वाढ इतकी झाली की ते आकाशातील सैन्याबरोबर लढू शकेल। काही सैन्य आणि काही तारे त्याने जमिनीवर पाडून तुडवले आणि त्याने आपणाला त्या सैन्याच्या अधिपतीबरोबर मोठं केलं आणि त्याचे नित्याचे होमार्पण बंद केले व त्याच्या पवित्र स्थानाची जागा पाडून टाकली आणि लोकांच्या पातकांमुळे नित्याच्या होमार्पणासहित ते सैन्य त्याच्या स्वाधीन करण्यात आले। तेव्हा त्याने सत्य मातीस मिळवले आणि ते कार्य करत व समृद्ध होत गेले। नंतर मी एका पवित्र पुरुषास दुसऱ्या पवित्र पुरुषासोबत बोलताना ऐकले। हा रोजचा यज्ञ यांग नाशदायी पाप वेदी आणि सैन्य तुडवणे या दृष्टांतातील गोष्टी किती दिवस चालत राहणार? तो मला म्हणाला, हे सर्व 2300 संध्याकाळ व सकाळ चालत राहणार, नंतर वेदीची योग्य स्थापना होईल। मग मी दानियलाने हा दृष्टांत पाहून त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करत असता पहा, एका मानवासारखा कोणीतरी माझ्यासमोर उभा होता। मी एक मानवी वाणी ऐकली, ती उलय नदीच्या काठामधून आली। ती म्हणाली, घब्रियला या पुरुषास हा दृष्टांत समजून सांग। मग तो तेथे मी उभा होतो तेथे आला, तेव्हा मी घाबरून पालथा पडलो। तो मला म्हणाला, मानव पुत्रा हा दृष्टांत समजून घे, हा शेवटच्या काळाविषयी आहे। जेव्हा तो माझ्याशी बोलला तेव्हा मी फालथा पडलो, मला गाढ झोप लागली। मग त्याने मला स्पर्श करून उभे केले। तो म्हणाला, बघ कोपाच्या काळात काय होईल ते मी तुला दाखवतो, कारण तो दृष्टांत शेवटच्या नेमलेल्या दिवसाचा आहे। जो मेंढा तू पाहिला त्यास दोन शिंगे होती, ती माद्य व पारस यांचे राज्य आहेत। तो बकरा म्हणजे ग्रीसचा राजा, त्याच्या डोळ्यातल्या मधोमग असलेले शिंग म्हणजे पहिला राजा आहे। जसे त्याचे तुटलेले शिंग त्याच्या जागी चार शिंगे आली, तसा त्या देशातून चार राजांचा उदय होईल, पण त्याच्यासारखा बलवान एकही नसणार। त्या राजाच्या शेवटच्या काळात लोकांच्या पातकाचा घडा भरला, त्यावेळी उग्ररूपी बुद्धिमान राजा उदयास येईल। त्याची सत्ता महान होईल, पण ती त्याच्या सोबळाने नाही, तो दूरपर्यंत पोहोचणारा विनाश करील। तो जे काही करील त्यामध्ये त्याचा विकास होईल। तो पवित्र व बलवानाचा नाश करील, तो कपटाने आपले कारस्थाने सिद्धच नेईल, तसेच तो अधिपतींच्या अधिपती विरुद्धात उठेल आणि त्याचा चुराडा होईल। पण मनुष्याच्या बलाने नाही, हा साज सकाळचा दृष्टांत सांगितलेला तो खरा आहे, पण तू हा गुप्त ठेव, कारण तो भविष्यात अनेक दिवसानंतर पूर्ण होईल। तेव्हा मी दानियल बरेच दिवस अशक्त होऊन आजारी पडलो। मग मी बरा होऊन राजकामासाठी गेलो। तो दृष्टांत मी सगळ्यांना सांगितला, पण त्यास समजणारा कोणीच नव्हता।